है 13वां श्लोक 11वां अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्व ज्ञानार्थ दर्शनम एतज् ज्ञानम इति प्रोक्तम अज्ञानम यदतोऽन्यथा। तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तु असे ते जया दिसे ज्ञानास्तव ते एक वाचोनी आने जिये भव स्वर्गादि ज्ञाने ते अज्ञान ऐसा मने निश्चयो खिला। स्वर्गा जाणे हे सांडी भव विषयी कान झाडी दे अध्यात्म ज्ञानी बुडी सद्भावाची भंगलिये वाटे शोधुनिया अवहाटे निघिजे जेवी निटे राजपंथे तैसे ज्ञान जाता करी आघवेची एकीकडे सारी मग मन बुद्धि मोहरी अध्यात्म ज्ञानी म्हणे एक हेची आथी येर जाणणे हे भ्रांति ऐसी निकुरेसी मती मेरू होय एवं निश्चयो जयाचा द्वारी अध्यात्म ज्ञानाचा ध्रुव देवो गगनींचा तैसा राहिला। तयाची या ठाई ज्ञान या बोला नाही यान जे ज्ञानी बैसले मन तेव्हाची तेतो तरी बैसले पण जे होये ते बैसताची बोले न होये तरी ज्ञाना तया आहे सरिसा पाडू आणि तत्वज्ञान निर्मळ फळे जे एक फळ ते ज्ञेयही वरी सरळ गिठी जया।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। एक महिन्याने आपण इथे एकत्र जमलो आपलं मागचं प्रवचन झालं त्याच्यानंतर पाचवा रविवार आल्यामुळं आपण एसवी कॉलेजमध्ये लेडी रमाबाई सभागृहामध्ये संध्याकाळी ध्यान आणि सत्संग असा कार्यक्रम घेतला। त्याच्यानंतर आपला मोठा उत्सव झाला। त्या उत्सवाच्या पश्चात सर्वांना नको वाटणारी अशी एक दीर्घ सुट्टी झाली 10 दिवसांची आणि मग येणाऱ्या रविवारी आपण इथे एकत्र जमलेले आहोत। या सुट्टीमध्ये या ध्यान मंदिरामध्ये काही काम करण्यात आलं। त्याच्यामध्ये आपल्या सर्वांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचं काम झालं ते म्हणजे देव्हाऱ्याची उंची कमी झाली। असं असल्यामुळं पांडुरंगाच्या चरणांवर मस्तक ठेवणं आपल्यापैकी अनेकांना आता शक्य होणार आहे। हे एक महत्वाचं काम करायचं होतं। भगवंतांनी सांगितलेली स्थितप्रज्ञ लक्षणं आपण आत्मनिवेदन भक्तीच्या संदर्भामध्ये पाहतो आहोत। आत्मनिवेदन भक्ती म्हणजे चालता बोलता निचेष्टित पडिले नसता मुक्ती लाभे सायोज्यता सद्गुरुचे नियोगे। अशी चालत असताना बोलत असताना मुक्ती, चालत असताना बोलत असताना आपण बंधनात नाही देह इंद्रियांच्या, आपण शुद्ध स्वरूप सच्चिदानंद आत्मा आहोत अशा प्रकारचा भाव, हे आत्मनिवेदन भक्तीचं लक्षण। मी कोण हे समजणं, परमात्मा काय हे समजणं आणि मी आणि परमात्मा एकरूप आहोत असं लक्षात येणं, आणि ते लक्षात आल्यानंतर त्याच भावामध्ये व्यवहार होणं ही आत्मनिवेदन भक्ती। म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये भगवद्गीतेमध्ये आत्मनिवेदन भक्ती कुठं आलेली आहे असं शोधताना आपण या स्थितप्रज्ञ लक्षणापर्यंत आलो। एक प्रकारे ज्याला क्रॉस सेक्शन म्हणू आडवा छेद असा आपण ज्ञानेश्वरीचा त्या योगाने घेणार आहोत। बराच काळ आत्मनिवेदन भक्तीच्या अंगाने ही ज्ञानेश्वरी पाहणं आपल्याकडून होणार आहे। या स्थितप्रज्ञ या पुरुषाच्या बद्दल भगवंतांनी जेव्हा अर्जुनाला सांगितलं तेव्हा अर्जुन या अशा प्रकारच्या लक्षणांनी युक्त असणाऱ्या पुरुषाबाबत अधिक जाणू इच्छित होता। शास्त्र वचनाने गोंधळलेली श्रुती विप्रतिपन्नाते, शास्त्र वचनाने बुद्धी गोंधळते, शास्त्र वचन आहे की आत्मा हा अदाह्य आहे, अच्छेद्य आहे आणि तू आत्मस्वरूप आहेस आणि आपण अग्नीला घाबरतो, आपण अच्छेद्य आहोत असा आपला भाव नाही, याचं कारण आपण देहबुद्धीवर आहोत, आपण आत्मा अशी आपल्याला प्रचिती नाही। अशा प्रकारे शास्त्र वचन एका बाजूला आणि परमार्थ करत असला तरी आपला स्वतःचा अनुभव दुसऱ्या बाजूला अशी आपली परिस्थिती होते। त्यामुळं शास्त्र वचन हृदयामध्ये पक्क धरून कर्म करण्याची एक विशिष्ट रीत जेव्हा भगवंतांनी सांगितली अर्जुनाला, आणि भगवंत असं म्हणाले की यामुळं बुद्धी अत्यंत स्थिर होते, समाधी अवस्थेला प्राप्त होते। या मार्गाने बुद्धी ही निश्चल होते, यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धी, ही ती एक प्रकारे समाधी स्थितीला जाऊन पोहोचते। तदा योगम अवाप्स्यसी, तेव्हा खऱ्या अर्थाने योग तुझ्या जीवनामध्ये येतो, मनुष्य मात्राच्या जीवनामध्ये येतो। तेव्हा ताबडतोब अर्जुनाने स्थितप्रज्ञ हा कसा असतो, कोणाला स्थितप्रज्ञ म्हणायचं, तो बोलतो कसा, तो बसतो कसा, तो चालतो कसा, अशा प्रकारचा प्रश्न विचारला। त्याच्या उत्तरादाखल भगवंतांनी दोन गोष्टी सांगितल्या, एक म्हणजे स्थितप्रज्ञाच्या जीवनातून सर्व कामना मनोगत कामना सुद्धा दूर गेलेल्या असतात। प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, ज्या वेळेला मनोगत असणाऱ्या अशा कामना देखील जातात, ही एक बाजू, आणि दुसरी आत्मनी एव आत्मना तुष्टहा, आणि आपण आपल्या स्वतःला जो देह मन बुद्धी असं समजत असतो तो मी आत्मनी एव आत्मना तुष्टहा, तो आत्म्यामध्ये म्हणजे देह मन आणि बुद्धी याच्याही बुडाशी असणाऱ्या अधिष्ठानभूत शुद्ध चैतन्य स्वरूप अस्तित्व मात्र अशा स्थितीच्या ठिकाणी जेव्हा रमून राहतो, देह मन बुद्धीला स्वतःचा विसर पडतो आणि आपल्या आत्म्यामध्ये, शुद्ध स्वरूप आत्म्यामध्ये तो रमून राहतो, तुष्ट होऊन राहतो, तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. म्हणजे स्थितप्रज्ञेची व्याख्या एकांगी नाही राहिली. जो केवळ आत्म्यामध्ये रमून राहतो, आत्म्यामध्ये रमून राहतो ध्यानाच्या वेळेला, पण व्यवहाराच्या वेळेला कामना दूर होत नाही, ही अडचण आहे. समाधी स्थिती ही अंतिम गोष्ट नाही असं याच्यावरून सिद्ध होत. ध्यान स्थिती ही शेवटची स्थिती नाही. मनोगत असणाऱ्या सर्व कामना दूर झाल्या का हेही महत्वाचं, आणि आत्म्यामध्ये संतुष्ट होऊन राहता येतं का ही दुसरी बाजू. खरं म्हणजे हे सगळं झालेलं आहे आणि मग हा प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, मनोगत असणाऱ्या सर्व कामना ज्याच्या जीवनामधून गेलेल्या आहेत त्या कामना त्यागाचे उपाय पुढे भगवंतांनी जे सांगितले तेही आपण पाहिले. जेव्हा दुःख प्राप्त होईल तेव्हा दुःख होणार असं संभवत नाही की दुःखाशिवाय आपलं जीवन असेल. तेव्हा त्या दुःखामध्ये उद्वेग निर्माण होऊ न देणं एवढं जो शिकला, उद्वेगाशिवाय दुःख सहन करणं दुःखामध्ये लोक डोक्यावर मारून घेतात, छातीवर मारून घेतात, गडाबडा लोळतात, प्रत्येकाला सांगतात. दुःखामुळे बोलणं बंद करतात उद्वेगामुळे. लोकांमध्ये मिसळण्याचं टाळायला सुरुवात करतात उद्वेगामुळे. दुःखेषु अनुद्विग्न मनहा, कोणत्याही प्रकारचं दुःख असेल तरी देखील उद्वेगरहित सहन करणं. सुखेषु विगत स्पृहा, आणि सुख झालं तर जो स्पृहेचा स्पर्श होऊ देत नाही, सुखे सुखामध्ये हे सुख वारंवार मिळावं अशा प्रकारची इच्छा असते. आमच्या लहानपणी मी एक गाणं ऐकायचो, आता ते फारसं ऐकायला, तेव्हा रेडिओचंही जास्त प्रमाण होत. जीवनातली ही घडी काय अशीच राहू दे, जे शक्य नाही ते असं कसं शक्य आहे. पण सुखामध्ये स्पृहा जी आहे तर ती स्पृहा असं आता हे असंच राहू दे, हे सुख आता कदापि दूर जाऊ नये असं वाटायला सुरुवात होते. वस्तुतः तसं होणार नाहीये. त्यामुळे सुखाच्या योगाने स्पृहा, म्हणजे त्या सुखाची अधिक अधिक लालसा अशी प्रवेश करते. हे दोन्ही ज्याच्या ठिकाणी नाहीत, कामना त्यागाचा उपाय म्हणून सांगितलाय. वीत राग भय क्रोधा, याच्यावरही आपण बरस बोललेले होत. अनुराग म्हणजे विषयासंबंधी प्रेम, भय आणि क्रोध हे ज्याच्या ठिकाणाहून निवृत्त झालेले आहेत. भगवंतांनी म्हटले स्थितधी ही मुनी उच्यते, त्याला स्थितप्रज्ञ पुरुष मुनी असं म्हणायचं. पण मी असं म्हटलं की दुःखेषु अनुद्विग्न मनहा, सुखेषु विगत स्पृहा, वीत राग भय क्रोधा, आत्मनी एव आत्मनहा तुष्टा स्थितप्रज्ञ तदुच्यते. हे पालुपद कायम लावलं पाहिजे. याच्या निम्म्या भागाचं विवरण करण्यासाठी 3-4 श्लोक खर्च झालेले आहेत. कोणाला वाटेल की दुःखामध्ये उद्वेग होऊ न देणं आणि सुखामध्ये स्पृहा निर्माण होऊ न देणं आणि कामना भय आणि क्रोध नाहीस होणं म्हणजे स्थितप्रज्ञ, चूक. हे त्याचं बाह्य लक्षण आहे. आत्मनी एव आत्मनहा तुष्टा हेही त्याच्या जीवनात असलं पाहिजे. या सर्वत्रान अनभिस्नेहा, सर्व ठिकाणी स्नेह न ठेवता जो राहतो, डोळ्याचे विषय आहेत, कानाचे विषय आहेत, जिभेचे विषय आहेत, सर्व इंद्रियांचे आपले आपले विषय आहेत, विषयांमध्ये तर वर्तन करावं लागेल, पण ते स्नेह न ठेवता विषयापासून सुखही मिळेल दुःखही मिळेल, पण एकूणच त्याचं वर्तन अनभिस्नेहा असं असलं पाहिजे. आणि असं वर्तन करत असताना देखील शुभही प्राप्त होणार आणि अशुभही प्राप्त होणार. तुम्ही स्नेह ठेवलाय का ठेवला नाही याच्यावरून कर्मफळ अवलंबून नाही याच्यावर. तर जे शुभ प्राप्त होईल त्याचं अभिनंदन करायला धावत नाही, नाभिनंदती. आणि अशुभ प्राप्त होईल होणार न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. मी असं म्हटलं की या सर्वत्रान अनभिस्नेहा तत्तत् प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी आत्मनी एव आत्मनः तुष्टः स्थित प्रज्ञा तदुच्यते. यदा संहरते च अयम कुर्मोंगानी च कुर्मोंगानी व सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः. इंद्रिय आपल्या आपल्या अर्थाच्या ठिकाणी म्हणजे विषयांच्या ठिकाणी वर्तन करत असताना जो कासवासारखा, उदाहरण हे कधीही परिपूर्ण नसतं, उदाहरण हे समजण्यापुरतं असतं, उदाहरणावरून कुठला श्लेष काढण्याची गरज नाही. कासव आपले अवयव आवरून घेत, मनुष्य मात्राला आपला कुठलाही अवयव आत ओढून घेता येत नाही. धोका निर्माण झाला तर कासव जसं आपले अवयव आवरत तशा रीतीने इंद्रिय आपल्या अर्थापासून जो आवरून धरतो, निरोध किंवा संयम हाच उपाय मनुष्य मात्राला शक्य आहे. असं जो करतो आणि आत्म्यामध्ये रमतो तो स्थित प्रज्ञ. असं एवढं सांगितल्यानंतर तसंही हे खूप तात्विक झाल्यामुळं याच्या प्राप्तीच्या प्रक्रिया आपण पाहिल्या, खूप टेक्निकल. दुःख होतं तेव्हा दुःखच होतं, उद्वेग निर्माण होऊ द्यायचा नाही हे लक्षातच राहत नाही. सुख होतं तेव्हा बरंच वाटतं, मुलगा पास झाला बरंच वाटतं, नातू झाला. स्थितप्रज्ञ तर राहायचंय आणि या सगळ्या गोष्टी होणार आहेत. काही गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये ज्या तुम्हाला आपोआप पदव्या मिळतात, मामा आजोबा, तुमचा काही आपोआप तुमच्यापर्यंत त्या गोष्टी येऊन पोचत असतात, पण तरी देखील आपल्याला झाला नातू, आपण मामा झालो अशा प्रकारची भावना निर्माण होते ना. जर स्थितप्रज्ञ म्हणून जीवन जगायचं असेल तर साधनाधिष्ठित अशीही कोणती गोष्ट असली पाहिजे. म्हणून आपण पाहिलं की ध्यानाची प्रक्रिया आहे, की ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये सूक्ष्मतः विचार चालू असताना काही विचार सुखमय काही दुःखमय असे असतात. विचारांकडे साक्षीत्वानी पाहणं, वृत्ती उठू न देणं, वृत्तीबरोबर वाहवत न जाणं, तसं भक्तीच्याही प्रक्रिया आहेत. भक्तीच्या योगाने त्याची इच्छा म्हणून सर्व गोष्टी स्वीकारणं ही भक्तीची प्रक्रिया. जे काही जी काही परिस्थिती असेल तशी ही भगवत नियोजित आहे आणि माझं त्याच्यामध्ये काही चांगलं असेल म्हणूनच माझ्या बाबतीत ती संभवते, भगवंतांनी दिलेली आहे. दुःख अथवा सुख माझी देहबुद्धी जावी म्हणून बहुतेक मला मिळालेला आहे, त्याचे उपकार आहेत. त्याच्या मनात माझ्या कल्याणाची भावना आहे म्हणून माझ्यावर हा प्रसंग आलेला आहे. पहिला स्पर्श व्हावा तर तो भगवंताच्या कृपेचा, सद्गुरूंच्या कृपेचा, आणि मग दुःख दुःख देवो, सुख सुखाची भावना देवो, पण प्रथम कृपेची जाणीव व्हावी. याला भक्तीची प्रक्रिया असं म्हणू. कर्मयोगाची प्रक्रिया आहे की जी प्रक्रिया, या दोन प्रक्रिया तर इथपर्यंत आलेल्याच नाहीयेत, कारण दुसरा अध्याय आहे हा. पण कर्मयोगाची प्रक्रिया आहे, कर्मणी एव अधिकारः ते मा फलेषु कदाचन इत्यादी. फलत्याग, नियत कर्म करण, कर्तव्य कर्म हे करतच राहणं, त्यामुळे बुद्धीला प्राप्त झालेली अलिप्तता आणि भगवंताशी जडून जाणं, आत्म्याशी जडून जाणं, याच्यासाठी आवश्यक असणारी चित्त शुद्धी, आपण चिंतन प्रक्रिया देखील पाहिली. चिंतन प्रक्रियेमध्ये सहसा चिंतन कसं करायचं, चिंतन घडतं कुठं, मनामध्ये घडतं, बुद्धीमध्ये घडतं, चित्तामध्ये घडतं का? मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण देखील आपल्या शुद्ध स्वरूपाला लीन होऊन जावेत आणि चिंतन प्रक्रिया ही मनाला बुद्धीला निरस्त करून आत्म्याशी तदाकारता घडवणारी असावी. आणि ती कशी असावी, कशी करावी? चिंतन करत असताना प्रथम मनाच्या ठिकाणी असणारे सगळे दोष गेलेत असा संकल्प करावा. असतील तुमच्या ठिकाणी पण आता या क्षणाला नाहीयेत असा संकल्प करावा. मनाच्या ठिकाणी जे दुर्गुण आहेत, मत्सर आदी, ते माझ्या मनाच्या ठिकाणी आता नाहीयेत. जर परमात्म्याशी एकरूपता साधायची असेल चिंतनाने, तर मनाची शुद्धी ही अति आवश्यक गोष्ट आहे. अंतःकरणाची शुद्धी ही अति आवश्यक आहे, त्याच्याशिवाय काहीच होत नाही. 15व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराजांनी, आता हृदय हे आपुले चौफाळुनी या भले वरी बैसवू पावले श्री गुरूंची. बसलात आणि श्री गुरूंची पावलं माझ्या हृदयात कशी येतील? तुझ्या मनात काम किती आहे, हव्यास किती आहे, द्वेष किती आहे, तू स्थापन करू शकत नाहीस. म्हणून ध्यानाला बसलेला आहे त्यावेळेला आपलं हृदय, हृदयभूमी शुद्ध झालेली आहे, त्याच्या ठिकाणी कुठलीही वासना नाही, अशी निदान भावना केली तरी कितीतरी शुद्धी अनुभवता येते. आणि मग तिथं उदात्त अशा भावनेची कल्पनाही करता येते. तशा तऱ्हेने आपलं मन अति निर्मळ झालेलं आहे. गंगे ऐसे निर्मळ मन, इतकं निर्मळ झालेलं आहे. निर्वाळुनी कनके गांग भरला पियुखे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जसं सोन्याचा कलश, मुळातच सोन्याचा, तो चांगला स्वच्छ धुतला आणि त्याच्यामध्ये गंगा भरली, तसा आपला देह हा जणू सुवर्ण कलश आहे आणि त्याच्यामध्ये गंगा भरली भगवत नामाची, प्रेमाची, चिंतनाची. आणि चित्त देखील, चित्ताला कुठलाही स्थूल विषय नाही. पैसा, घरदार, व्यवहारात होणारा फायदा, तोटा, भाऊबंदकी, भांडण, असं कसलंही चिंतन नाही. त्याच्याऐवजी चित्ताची चित्त या सर्व गोष्टीपासून अत्यंत वेगळं झालेलं आहे अशी त्यावेळपुरती भावना करावी. अंतःकरण देखील निर्मळ झालंय अशी भावना करावी. बुद्धीचा निश्चय देखील हेची एक आधी येर आघवेची भ्रांती ऐसी निकुरैसी मती मेरू होय असं व्हावं. म्हणून चिंतन करायच्या आधी याच गोष्टीचं चिंतन करावं की आपल्या ठिकाणी अशा प्रकारची शुद्धी परिशुद्धी झालेली आहे. याच्यात 10 मिनिटं जातील तुमची, 10-15 मिनिटं याच्यात गेली तरी चालतील. आणि असं करता करता आपण शुद्ध स्वरूप परमात्म्याच्या ठिकाणी मनरहित आपोआप लक्षात येतं की मनाच्या ठिकाणचे दुर्गुण गेले की मनाला काही करताच येत नाही. शुभाचं चिंतन मन फार कमी वेळेला करतं. चित्तामधून जर विषय काढला गेला, चित्तम चित्त च विजानिया तकार रहितम यदा तकार तू विषयाध्यासा. मुळात चित्त स्वरूप असणारा, परमात्म स्वरूप असणारा चित्त या गोष्टीला याच करता प्राप्त झाला की त्याच्या ठिकाणी विषय ठासून भरलेले आहेत. म्हणून जर विषय गेले असं चिंतन करू शकला कोणी एखादा चित्तामधले, तर तो विषयरहित होतो आणि तो चैतन्य रूप होतो, चैतन्याशी समरस व्हायला सुरुवात होते. अशा रीतीने या चिंतन प्रक्रियेमध्ये सहज तो आत आत वळत शुद्ध अस्तित्वापर्यंत जाऊन पोचतो. असं करता करता जो अस्तित्व मात्र होऊन राहिला आणि आत्म्याचा अनुभव घेता झाला तर प्रश्नच मिटला. पण त्याच्यातून जेव्हा तो बाहेर येईल, कारण आत्म्याचा अनुभव आला तरी किंवा आत्म्याशी तदाकार झाला तरी क्षण मात्र, 2 क्षण, 10 क्षण, परत जेव्हा विचार तरंग येईल तेव्हा मी द्वंद्वापासून अलिप्त आहे असं चिंतन. दुःखेशु अनुद्विग्न मनहा, सुखेशु विगत स्पृहा, अशा प्रकारचं तीव्र चिंतन. आपण कामापासून निवृत्त झालेले आहोत, आत्म्यात रममाण होऊन बाहेर आल्यानंतर परत चिंतन कशाचं, तर आपण कामापासून निवृत्त झालेले आहोत, आपण क्षुब्धतेतून बाहेर आलेले आहोत. अस्तित्वाचा धोका, अस्तित्वाला बसणारा धक्का हे खरं भय आहे. माझं अस्तित्व आता देह मन बुद्धी नसून शुद्धात्मा हे माझं स्वरूप आहे, म्हणून मी भयमुक्त आहे अशा प्रकारचं चिंतन, त्यामुळे परत परत आत्म्याशी संलग्नता अशी तो साधायला सुरुवात करतो. शुभ आणि अशुभ, पाप आणि पुण्य याच्या पलीकडे असणारं नित्य शुभ स्वरूप, शिवस्वरूप असं आत्मस्वरूप गाठतो. आणि तिथून बाहेर आल्यानंतर जेव्हा बाहेर येतो, याचा अर्थ चित्तामध्ये काही ना काही विषय सुरू होतील, तेव्हा शुभ प्राप्त, शुभ जर चित्तामध्ये विषय आला तर अभिनंदन करायला न जाणं, जर अशुभ विषय आला तर अरे मी किती वाईट आहे अशा प्रकारे स्वतःला, मनाच्या ठिकाणी चित्ताच्या ठिकाणी विषय आला मी म्हणजे चित्त नाही, आत्म्यामध्ये रममाण होत असताना जेव्हा परत वृत्तीवर येतो तेव्हा विषय डोळ्यासमोर उभा राहू शकतो. विषय उभा राहू शकला अशी स्थिती प्रत्येकाला जाणवते, विषय येतो. पतंजली महामुनी असं म्हणतात, कि अगदी प्रशांत वाहिनी अशी जर चित्ताची स्थिती असेल तर अशा चित्तामध्ये उठणारे जे विषय आहेत ते विषय देखील ईश्वरीयच असतात. पण इतकं ईश्वरीय चिंतन अथवा ध्यान रोज तुमचं घडेल असं नाही. असं असल्यामुळं तुमच्या चित्तामध्ये विषय देखील उभे राहण्याची शक्यता असते. जर असे विषय उभे राहिले तर चिंतनानी कुर्मोंगानी व सर्वशहा, कासव जसं आपले अवयव आवरून घेतं तशा प्रकारे आपले अवयव आवरून घेण्याचा प्रयत्न करणं, ध्यानाला बसलेले असताना कोणते अवयव तुम्ही आवरणार? डोळा बाहेर पाहतो पण डोळ्याची पाहण्याची ईशणा मात्र आत आहे, चैतन्याच्या जवळ आहे, अबोधात्मक. एखादा विषय आठवला, जसं चिंच म्हटल्यानंतर तोंडाला पाणी सुटावं, त्याचा परिणाम थेट जिभेपर्यंत होतो. याचा असा अर्थ आहे की जिभेचा आणि आतल्या स्मृतीचा संबंध आहे. जीभ ही पदार्थाचा चव घेते खरी, पण खरं इंद्रिय आत बसवलेलं आहे. ते आणि बाह्य जीभ ही एकाच गोष्टीचे दोन भाग आहेत असं असल्यामुळं जिथं ते घडतं तिथं त्याचा बंदोबस्त करणं. पहिलं म्हणजे जर तोंडाला पाणी सुटलं तर बौद्ध मतामध्ये तर ही साधना म्हणून सांगितली आहे. जर एखाद्या ध्यानाला बसलेला असताना विषयाची स्मृती झाली आणि इंद्रिय चाळवली गेली तर परत वेगळेपणाने पहा की कशी चाळवली गेली. त्यांच्याकडे पूर्ण लक्ष द्या. त्यांच्याकडे पूर्ण लक्ष दिल्याबरोबर ती निवृत्त होतात. साक्षीत्वानी जर पूर्ण लक्ष दिलं तर ताबडतोब निवृत्त होतात. लागेल एक मिनिट दोन मिनिट एवढा काळ लागेल ताबडतोब याचा अर्थ, पण ती तिथून निवृत्त होतात आणि निवृत्त झालेली परत चिंतन प्रक्रियेने आत्म्याच्या ठिकाणी संलग्न करता येतात. असा प्रयोग जेव्हा तो करायला लागतो तेव्हा त्याला प्रतिष्ठित झालेली अशी प्रज्ञा लाभते. कुठं प्रतिष्ठित होते? ती आत्म्याच्या ठिकाणी प्रतिष्ठित होते. अशा प्रकारे ध्यानानी भक्तीनी चिंतनानी केलेली जी साधना आहे ती साधना व्यवहारामध्ये उतरवण्यासाठी मोठे कष्ट पडतात. कर्ममार्गाला पर्याय नाही, पण तिथं जेव्हा जमतं तेव्हा कर्मामध्ये हळूहळू जमू शकतं, जमू शकेल असं म्हणू. कर्ममार्ग हा जवळपास सगळ्यात अवघड मार्ग समजलेला आहे. पण जशी रंगीत तालीम असते की नाही, रंगीत तालीम ही प्रेक्षकांपुढं नसते, पण रंगीत तालीम एकदा चांगली जमली, नाटकाच्या प्रत्येक तालमीला रंगीत तालीम म्हणत नाहीत बर का, त्याला नाटकाच्या तालमीला जातोय असं म्हणतात. पण नाटक जेव्हा होतं त्याच्या आदल्या दिवशी ही रंगीत तालीम घडते. तेव्हा तसा सेट सगळा उभारून तसेच कपडे वगैरे राजाचे परीचे अंगावर परिधान करून काम करायला सांगितलं जातं, त्याला रंगीत तालीम असं म्हणतात. ही ध्यानातली जी आहे ती रंगीत तालीम आहे, ही जमली. ध्यानामध्ये विचार निर्माण झाला की अमुक अमुक व्यवहारामध्ये मला खूप फायदा होणार आहे आणि त्याच्यातून तुम्ही सुटलेले आहात, परत तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यावर तो व्यवहार तुम्हाला करायचाच आहे आणि फायद्याची भूमिका तुमच्या समोर येणारच आहे, तेव्हा त्या फायद्याकडे तुम्ही स्पृहारहित अभिनंदन रहित बुद्धीनी पाहण्याचं थोडं तरी प्रशिक्षण तुम्हाला घडलेलं आहे म्हणून तुमची बुद्धी स्थिर राहते आणि तेव्हाही तुम्हाला आत्म्याची स्मृती राहते. अशी याची एकूण जोड आहे. हा विषय एकूण असा आहे सगळा. जर अशा प्रकारे जमवत गेलं तर हा विषय जमतो. त्यामुळं हे जे भगवंतांनी सांगितलेले जे उपाय आहेत ते उपाय अधिक आत्मनीय एव आत्मनः तुष्टः यदा संहरते चायं कुर्मोंगानी व सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। इथपर्यंत आपलं मागच्या वेळेला झालेलं होतं, फक्त मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगितलं, त्यामुळे अगदी प्रथम ऐकतोय अशा पद्धतीने तुम्ही ऐकलात। तुम्ही मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत ऐकल्यामुळं मलाही असं वाटतं की सांगत राहावं। भगवंत पुढे असं म्हणतात की विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते। यततो हि अपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः। ते जे सांगितलेले आतापर्यंतचे श्लोक आहेत त्याच्याच पुढचे हे श्लोक आहेत। भगवंत असं म्हणतायत की कासवासारखे आपले अवयव आवरून धरणं, याचा अर्थ विषयाचा निरोध करणं, किंवा अजून एक अर्थ आहे की संयम आणि विषय सेवन करणं असा घेतला जाईल आणि भगवंतांनाही तो मान्य आहे। पण त्याच्यामध्ये असणारा देखील एक धोका भगवंत या श्लोकामध्ये सांगतात। निराहारी झालेल्या देहिनहा म्हणजे पुरुषाचे देहधारी पुरुषाचे विषया विनिवर्तन्ते विषयापासून निवृत्ती जी दिसते संयमानी अथवा निरोधानी, बहुतेक निरोधाचा जास्त विचार भगवंतांच्या या सांगण्यावरून केला जातो की विषयाची आणि इंद्रियांची भेटच होऊ न देणं याचा अर्थ निराहार राहणं। याच्यामध्ये देखील एक मोठं निराहार हा जो शब्द आहे तो प्रत्येक इंद्रियांचा आपला आपला आहार आहे। आपण जो आहार घेतो तो आहार जसा आहे अन्नादी तसा प्रत्येक इंद्रियांचा स्वतःचा आहार आहे। डोळ्याचा आपला स्वतःचा आहार आहे, कानाचा आपल्या स्वतःचा आहार आहे, स्पर्शाचा आपल्या स्वतःचा आहार आहे आणि हा आहार इंद्रिय घेतच असतात। या निराहार शब्दामुळे बहुतेक करून जो मूळ आहार आहे आपण अन्न द्वारा घेतो त्याचा निर्देश देखील जास्त प्रमाणात होतो, हेही खरं आहे। म्हणून काही संप्रदाय निघाले बर का की जे उपोषणावर खूप विश्वास ठेवतात असे संप्रदाय निघाले। जसा जैन संप्रदाय हा उपोषणावर खूप विश्वास ठेवतो, जैनांमध्ये जे साधू आहेत त्या साधूंची बरीचशी प्रतवारी क्रमवारी किंवा श्रेष्ठ कनिष्ठता यांनी किती उपवास केले त्याच्यावर ठरवली जाते की यांनी 40 दिवस उपवास केलेला आहे पाण्यावर राहिलेला आहे, हा 80 दिवस, हा 3 महिने, हा 4 महिने, हा 6 महिने, हा 9 महिने। आणि आहाराची एक मजा आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जैसे मुळी उदक घाली जे आणि पालवी वरी वरी खुडी जे। जर मुळात उदक घातलं तर वरची वरची पानं फांद्या काढून काही उपयोग होत नाही, तसं जर अन्न सेवन केलं तर सगळी विषय प्रेरणा अतिशय जागृत राहते। अन्न जर सेवन केलं नाही किंवा कमी सेवन केलं तर विषय प्रेरणा त्या प्रमाणात हळूहळू कमी होते। खरं म्हणजे हा सिद्धांत आहे आणि सगळ्यांना माहिती आहे, याच्यावर प्रयोग देखील झालेले आहेत. जसं मी वाचलं की अमेरिकेत असा प्रयोग झाला की हॉस्टेलमधल्या 100 मुला मुलींना त्यांचा आहार क्रमाने कमी करत करत, आहार जितका कमी करावा तितका कमी होतो बरं का, आणि जितका वाढवावा तितका वाढतो. आहार जास्त घेण्याची जर सवय लावली तर काही काही मंडळींचा आहार, जे तुमच्यासारख्या घरामध्ये समजा 4 माणसं घरात राहत असतील, आणि किती पोळ्या मी सांगू काही मला कळत नाहीये, पण समजा 4 माणसांना 8 पोळ्या लागत असतील असं धरू, माणशी 2, तर एक व्यक्ती देखील 8 पोळ्या खाऊ शकते, इतका आहार वाढू शकतो. आहार हळूहळू वाढू शकतो, आहार कमी होत होत कमी होऊ शकतो. गांधीजी तर याच्यात फार प्रसिद्ध आहेत, त्यांनी आहार कमीत कमी आणि शरीराची जास्तीत जास्त इफिशियन्सी असा तर प्रयोग केला. पण ज्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा आहार क्रमशः कमी करत करत अति कमी केला, त्यांच्या सगळ्या प्रकारच्या विषय प्रेरणा देखील क्रमाक्रमाने कमी होत होत अति कमी झाल्या, क्षीण झाल्या, आणि त्यांना परत क्रमाने आहार वाढवत वाढवत जेव्हा मूळ आहारावर आणलं तेव्हा त्यांच्या सगळ्या विषय प्रेरणा परत आपल्या जागेवर आल्या असं त्यांच्या लक्षात आलं. म्हणून निराहार हा एक फसवा उपाय आहे. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कधीही त्याला आहार मिळायला सुरुवात झाली की परत मुळात जसं पाणी दिलं की सगळी पालवी फुटावी, तशा प्रकारे सगळ्या इंद्रियांच्या प्रेरणा जाग्या झाल्याखेरीज राहत नाहीत. पण या हे जे शास्त्रीय तथ्य आहे शरीराच्या विषयीचं, त्याचा धर्मानी आणि परमार्थानी देखील काही प्रमाणात निश्चित उपयोग करून घेतला, म्हणून तर उपवास सांगितले. हे तथ्य आहे आणि याचा चांगल्या बाजूनी थोडासा उपयोग करता येणं शक्य आहे. आता हे नवरात्राचे दिवस चाललेले आहेत, या दिवसामध्ये काही जण 9 दिवस उपवास करतात, वेगवेगळ्या वेळेला उपवासाची पद्धत जवळपास आपल्या भारतीय परंपरेतल्या सगळ्या धर्मांमध्ये आहे. त्याच्यामध्ये काही अर्थ देखील आहे, निरर्थकच आहे असं नाही. कमी जर खाल्लं आणि त्या उपवासाचा दुसरा अर्थ एक सांगितला जातो की उपवास म्हणजे देवापुढं देवाच्या पाशी बसावं. तुम्ही जेवून देवापाशी बसलात तर कर्मप्रेरणेमुळे जास्त वेळ बसू शकत नाही. तुम्हाला असं वाटतं बाहेर पडावं, बास झालं आता इथं बसणं, पण तुम्ही कमी कमी खाल्ल्यामुळं तुमची एनर्जी कमी खर्च करणं हे हितावह असतं, अर्थात देवापाशी बसून राहणं देखील योग्य असतं. मग बसून परत चित्त लावणं तर चित्तातले विषय कमी झालेले असतात. कितीतरी मंडळींना, चांगल्या मंडळींना, या उपवासामुळं जर उपवास अतिप्रमाणात घडला, अतिप्रमाणात असं मी म्हणेन, उदाहरणार्थ 15 दिवस, 30 दिवस, 45 दिवस, तर काही दैवी प्रेरणा येत आहेत असंही वाटतं. याच्याबद्दल गांधीजी आणि विनोबा यांच्यात एक संवाद देखील आहे, त्या याच्यात मला वाटतं कुठं मी वाचला आहे. गांधीजींना आतला आवाज ऐकू येत असे, त्यांनी त्यांची बरीचशी कामं बहुतेक करून आतल्या आवाजातून केली. लोकमान्य किंवा सावरकर अशी मंडळी आणि गांधीजी यांच्यात हा एक फरक आहे बरं का, की ते सगळं तर्क लढवून बुद्धिनिष्ठ पद्धतीने निर्णय लोकमान्यांनी बरेचसे घेतले, सावरकरांनी देखील घेतले, पण गांधीजींचे जे निर्णय होते ते निर्णय गांधीजींच्या परिभाषेप्रमाणे अतिशय शुद्ध चित्तातून आले. तर्कांनी केवळ नाही तर अंतप्रेरणेनी आले. त्याला ते आतला आवाज देखील म्हणत असत. ही संज्ञा त्या काळात तर फार प्रसिद्ध होती. याचं विडंबन देखील मोठमोठ्या लोकांनी केलं. तर विनोबांनी बापूजींना असं विचारलं की तुम्ही म्हणता आणि गांधीजींना अनेक आंदोलनांची स्फूर्ती, त्यांच्या वेगवेगळ्या निर्णयांची स्फूर्ती या आतल्या आवाजातून झाली. तर विनोबाजी बापूजींना असं म्हणतात की आपण म्हणता तो आतला आवाज, आतला आवाज म्हणजे काय आहे? तर गांधी असं म्हणतात की मला आतून कोणी स्पष्ट सांगतं की यावेळेला हा निर्णय घ्यायला पाहिजे, त्याला मी आतला आवाज म्हणतो. तर विनोबा म्हणतात की असं सांगणारं कोण असावं असं तुम्हाला वाटतं? तर गांधीजी असं म्हणतात की आवाज आतूनच येतो, त्यामुळे आत्म्याकडून मला हे ऐकू येतं असं मला वाटतं. विनोबा म्हणतात पण आत्म्याकडून जर ऐकू येत असेल तर आत्मा हा कोणत्याही गोष्टीचा कर्ता नाही, प्रेरक नाही, आत्म्याला आवाज नाही, आत्मा पाहत नाही, आत्मा निरिंद्रिय आहे असं तर सांगितलं जातं, तर तो आत्म्याचा आवाज कसा असेल? शास्त्रीय परिभाषेत पकडल्यामुळं गांधीजींना काहीच बोलता येईना. तर गांधीजी विनोबांना विचारायला लागले मग हे काय असावं असं तुम्हाला वाटतं? तेव्हा विनोबांनी असं विचारलं की तुम्हाला हा कसा येतो ऐकू? तर गांधीजी म्हणाले की मी उपोषण करतो आणि खूप दिवस उपोषण झाल्यावर मला हा आवाज ऐकू येतो. हे काय असेल असं तुम्हाला वाटतं असं गांधीजी? तर विनोबाजी असं म्हणतात की उपोषणामुळं एकतर जी मनशुद्धी झालेली असते, उपोषणामुळं विनोबा न बोललेले मी म्हणतो की एक प्रकारे अति उपोषणामुळं ग्लानी देखील येते, तरतरीचं देखील नंतर ग्लानीत रूपांतर होत. अति उपोषण करणाऱ्या माणसाला भास होतात, ते भास दैवी दर्शनाचे होतात, ती दर्शन नसतात. पण विनोबा एवढं त्यांना बोलले नाहीत. विनोबा असं म्हणाले की हे उपोषणामुळं जर तुम्हाला होत असेल तर मग कोणालाही व्हायला पाहिजे, मला होईल का असं, मला आत्म्याचा आवाज ऐकू येईल का? तर गांधी म्हणाले की तुम्ही उपोषण करून बघा, किती दिवस उपोषण करू? तर म्हणे 30 दिवस तरी जास्तीत जास्त करायला पाहिजे असं गांधीजींचा आणि तो संवाद. त्याच्यावर पुढे विनोबांनी मल्लीनाथी अशी केली आहे की बापूजींचे हे निर्णय मला भावनिक वाटत असत. बापूजींच्या प्रेरणा एकतर उपोषणाच्या वेळेला किंवा रात्रीच्या वेळेला त्यांना झालेल्या आढळतात त्यांच्या जीवनामध्ये. मी मात्र माझ्या बाबतीत ज्या प्रेरणा होतील त्या दुपारी 12 वाजता सूर्यप्रकाशात आणि 12 वाजता माध्यांनी जर टिकल्या तर स्वीकारायच्या असं ठरवलेलं आहे. हे निराहार हे जे तंत्र आहे हे तंत्र एका मर्यादित प्रमाणात काम करतं असं भगवंत इथं सांगतात. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनहा. विषयापासून निवृत्त झालेल्या निराहारी पुरुषाच्या बाबत देखील रसहा अपि अस्य, रस राहतो विषयांच्या संबंधी, फक्त तो क्षीण झालेला असतो, तो संपूर्णपणाने जात नाही. रसवर्ज झाला तरीही देखील काही एक रस शिल्लक राहतो. तो परमदृष्ट्वा निवर्तते. जेव्हा परमपुरुषाची आणि त्याची भेट होते, जेव्हा तो परमात्म्याशी तदाकार होतो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने नाहीसा होतो. म्हणून आधी सांगितलेले जे उपाय आहेत तर ते उपाय आणि आत्मनी एव आत्मनहा तुष्टहा याची आवश्यकता हे बरोबरीने सांगणारे असे हे श्लोक सगळे चाललेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अर्जुना आणिकही एक सांगेन ऐके कवतिक, या विषयाचे साधक त्यजिती नियमे श्रोत्रादी इंद्रिये आवरती। कोणी कानामध्ये तर खुंट्या ठोकतात, आता असं करणारी मंडळी कदाचित दिसणार नाहीत, पण जर तुम्ही हिमालयात गेलात तर दिसतात। परी रसने नियमू न घालती, पण जी मूळ रसना आहे तर त्या रसनेला नियम घालत नाहीत। ते सहस्रधा कवळी जती विषयी इही, नुसत्या बाकीच्या इंद्रियांना बांध घातल्यामुळं होत नाही, तर इथं खूप आहे। जैसी वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे, तरी कैसे नाशू निपजे तया वृक्षा, तो उदकाचे निबळे अधिके जैसा आडवेनी अंगे फाके, तैसा मानसी विषयो पोके पोखे रसनाद्वारे। येरा इंद्रिया विषय तुटे, तैसा नियमू न ये रस हटे, जे जीवन हे न घटे येणे विना। मग अर्जुना स्वभावे ऐसियाही नियमाते पावे, जै परब्रह्म अनुभवे होऊन जायचे। याचा बेतानी उपयोग करावा। पूर्ण निरोध आणि संयम, निरोध हा सर्व काळ उपयोग करण्याचा उपाय नाही, संयम हा दीर्घ जीवनाचा पाया असावा, दीर्घ काळ पारमार्थिक जीवनाचा पाया असावा। पाहायचं आहे तर ठरवेन की काय पाहेन आणि काय पाहणार नाही, ऐकायचं आहे तर ठरवेन काय ऐकायचे काय ऐकणार नाही, चालायचंच आहे तर ठरवेन कुठं जायचं कुठं जायचं नाही, खायचंच आहे तर ठरवेन काय खायचं आणि काय खायचं नाही। खाद्या खाद्य विवेक हा करायलाच लागेल, आणि किती खायचं आणि किती नाही, किती चालायचं आणि किती नाही, किती पाहायचं आणि किती नाही, किती ऐकायचं आणि किती नाही, हेही ठरवायला लागेल। याला संयम म्हणतात। या संयमा सकट चिंतनादी ध्यानादी भक्ती कर्म अशा सगळ्या प्रक्रियांच्या अंगाने आत्म्यात स्थिर होण्याचा अभ्यास आणि कर्मयोगाच्या अंगाने जीवनात तो उतरवण्याचा अभ्यास असा करणं जरुरीचं आहे। तेव्हा परब्रह्म अनुभवाचं होऊन जातं, तई शरीर भाव नासती, तेव्हा शरीर भाव मात्र नाश पावतात। इंद्रिये विषय विसरती, जई सोहम भाव प्रतीती प्रगट होय, तोच मी अशा प्रकारच्या भावाची प्रतीती जेव्हा प्रगट होते तेव्हाच मात्र हे सगळं घडतं। या अभ्यासाचा वेळ संपत आली। या अभ्यासाच्या बाबत अजून एका तऱ्हेने अभ्यास करणं मात्र शक्य आहे। ध्यानाची साधना गुरुपदिष्ट, नामाची साधना संतांना मान्य अशी आणि विविध प्रकारांनी अनेक प्रकारचे उपाय करावेत। पण खरं म्हणजे असं असतं की आपण विषयामुळे संमोहित झालेले असतो, संमोहित झालेले असतो। आपलं जीवन बरस संमोहाखालीच चाललेलं असतं, आपला प्रपंच देखील संमोहाखाली चाललेला असतो। जागृती आलेला प्रपंच आपण करत नाही। नाथांचा तो अभंग आहे ना, उठा की माय बाप कशी लागली झोप, हुजूर जाऊन या एवढी चुकवा खेप, आपली नोकरी उद्योग धंदा व्यवसाय संसार कुटुंब मुलांकडे आपण पाहतो, ते मुलगा वडिलांकडे पाहतो, ते संमोहानी पाहत असतो। आपली दृष्टी संमोहित झालेली असते संसाराच्या प्रेमामुळं। आपण ऐकतो, परमार्थ श्रवण करतो, तेव्हा आपल्याला या समूहाबद्दल थोडीशी जाणीव निर्माण होते, थोडी. इथं तर संपूर्ण संसार देखील जाण्याची शक्यता असते ऐकत असताना. समर्थ म्हणतात की निरूपणी हे सद्वृत्ती जागे, स्थल त्याग होता, सवेची लागे. परत येते. याच कारण आपलं जे संमोहन आहे ते फार फार बळकट झालेलं आहे. असत्य अंतरी बिंबले, न सांगता दृढ झाले. सत्य असो न हारपले जेथींच्या तेथे. सत्य समजाया कारणे, केली नाना निरूपणे, तरी उठेना धरणे असत्याचे. इतकं संमोहन आपलं झालेलं असतं. संत आपल्याला विचारतात, काय तुझं झाले नाथीला संसार, कासा यासी भार वाहतोसी. पण आपल्याला संसार नाही असा संसार आपण करतोय याचं भान नसतं. फार वरवरचं आपण ऐकलेलं असतं, ते खोल गेलेलं नसतं, ही अडचण राहते. दुसरं म्हणजे आपल्याला संमोह या बाबतीत झालेला आहे हे आपल्याला मान्य देखील होत नाही. कारण सर्वांचंच असं असतं असं आपल्याला. असं विनोबा म्हणतात ना की मीराबाई असं म्हणतात की उलट भयो मेरे नयन नकी, माझी दृष्टीच उलटी होऊन गेलेली आहे. ते म्हणतात खरं म्हणजे मीराबाईंची दृष्टी सुलटी होती, सुलटी झालेली होती, आणि बाकीच्या सगळ्यांची दृष्टी उलटी आहे. पण बहुमताला उगीच कशाला डिवचा, म्हणून त्या स्वतःच्याच दृष्टीला आपली दृष्टी उलटी झालीय असं म्हणायला लागले असं ते म्हणतात. तसं हा तर संसार आहे, याला तर माया असं म्हणतात, याच्यात तर सुख आहे असं असणारच, हे इतकं आपण धरून ठेवलेलं आहे की ही सगळी परमार्थिक वचनं आपण ऐकतो आणि विसरून जातो. इतकी आपल्याला खूप डायल्युटेड फॉर्म मध्ये हे ऐकलं जातं ऐकताना, आणि त्याच्याही पलीकडे वर्तन करत असताना तर याचा मागमूस राहत नाही. म्हणून या समूहातून बाहेर येण्यासाठी जागृती समूहाची स्थिती आहे, आपलं स्वप्न देखील समूहाची स्थिती आहे, आपली सुषुप्ती देखील समूहाचाच बीज मंत्र घेऊन बसलेली आहे. असं सगळं आपलं झालेलं आहे. या जन्माचे आणि जन्म जन्मांचे संस्कार इतके प्रबळ झालेले आहेत की हेच सत्य असं आपल्याला वाटत आहे. म्हणून भगवंत म्हणतात की यततो ही अपि कौंतेय पुरुषस्य विपश्चितः. विद्वान जरी झाला, हे सगळं समजणारा जरी झाला तरी देखील, आणि आवरण्याचा प्रयत्न करणारा देखील आहे तो. यततो ही अपि, यत म्हणजे आवरणे, आवर म्हणून जे संन्यासी आहेत त्यांना यती म्हणण्याचा प्रघात आहे. ज्यांनी आवरलेला आहे आपल्या स्वतःला असे, आणि विद्वान विपश्चित अशा पुरुषांच्या बाबत देखील इंद्रियाणी प्रमाथिनी हरंती प्रसभम मना, ही दांडगी प्रमथन करणारी अशी इंद्रिय. प्रसभम म्हणजे मोठ्या बळानी, बलपूर्वक बलात्काराने मनाचं हरण करतात आणि परत संमोहाकडे घेऊन जातात असं भगवंत म्हणतात. वाचूनी मूर्खाची गोठी काय असी, येथ मोहिलेगा क्रांतदर्शी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. क्रांतदर्शी जिथं मोहित होतात. यततो ह्यपि कौंतेय पुरुषस्य विपश्चितः, इंद्रियाणि प्रमाथिनि हरन्ति प्रसभम मनः, तानि सर्वाणि संयम्य. त्या सर्वांचं संयम करून इंद्रियांचं, मनाचं, बुद्धीचं या सर्वांसह संयमित राहून युक्त परमात्म्याशी युक्त होऊन आसीत मत पराहा, मत पर होऊन जो राहतो वशेही यस्य इंद्रियाणी, आणि असं करून ज्याची इंद्रिय त्याला वश झालेली आहेत या सगळ्या त्याच्या भूमिकेला, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित होते. हे जे संमोहन आहे, स्वसंमोहन, ते संमोहन घालवतो कसा, हा विपश्चित असणारा असा पुरुष घालवतो. याचा अर्थ असा घेऊ नये की भगवंत असं सांगतात की ज्ञानी किंवा विद्वान पुरुष जरी झाला तरी देखील त्याच्या ठिकाणी फार मोठं प्रमथन होत असतं, घुसळण होत असते, आणि हे कोणालाच शक्य नाही असा त्याचा अर्थ नाही. त्याच्यावरही मात करून तो बाहेर येतो. कसा बाहेर येतो हे तर आपण पाहतो आहोत, पण ही मात शक्य आहे आपल्या स्वतःच्या आत्म्यामध्ये आत्म्याला तुष्ट होऊन राहण्यासाठी, म्हणून निश्चित शक्य आहे. आणि बुद्धीचं स्थैर्य देखील, स्थितप्रज्ञता देखील शक्य आहे असं हे श्लोक सांगतात. जेव्हा भगवंत म्हणतात सर्वाणी संयम्य युक्त आसीत मत्पराहा, तेव्हा तो तसं करतो. कसं करतो, कशा रीतीने तो ते जमवतो, पुढच्या वेळेला आपण हरिओम तत्स. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.